आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक सुसंगत प्रशासन आणि प्रभावी प्रशासनाच्या दिशेनं परिवर्तनकारी पाऊल असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसंच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. 15वा मतदार दिन राज्यभरात उत्साहात साजरा. विश्व मराठी संमेलनात सर्वांनी सहभागी होण्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं आवाहन आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताची इंग्लंडवर विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक सुसंगत प्रशासन आणि प्रभावी प्रशासनाच्या दिशेनं परिवर्तनकारी पाऊल असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांच्या जागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा आणण्याचा निर्णय हा या प्रयत्नांपैकी सर्वात उल्लेखनीय आहे असं सांगून त्या म्हणाल्या की नवीन कायद्यांनी फौजदारी न्यायव्यवस्थेत शिक्षेऐवजी न्यायाच्या भावनेला केंद्रस्थानी ठेवलं आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की गेल्या 75 वर्षांपासून संविधानानं देशाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला आहे. भारतीय मातृभूमीला परकीय राजवटीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी बलिदान देणाऱ्या महान वीरांचं त्यांनी स्मरण केलं. धाडसी आणि दूरदर्शी आर्थिक सुधारणांच्या बळावर येत्या काळात देशाच्या प्रगतीची गती कायम राहील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. वित्त क्षेत्रात सरकारद्वारे होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या वापराचं त्यांनी कौतुक केलं. सैनिक, पोलीस आणि निमलष्करी जवानांना शुभेच्छा देत राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाचा समारोप केला. संपूर्ण देशभरात आज 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून होईल. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे संचलनाचे प्रमुख पाहुणे असतील. स्वर्णिम भारत, विरासत और विकास या संकल्पनेनुसार तयार करण्यात आलेले 31 चित्ररथ या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 47 विमानांच्या विविध कसरतींनी या कार्यक्रमाची सांगता होईल. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राष्ट्र आणि समाज उभारणीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी देशभरातील हस्तकला आणि हातमाग कारागीर, स्वयंसहायता गट सदस्य, आशा आणि अंगणवाडी सेविका अशा 34 श्रेणीतील 10,000 विशेष अतिथींना यावेळी आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्वयंसहायता समूहामधल्या 11 महिला आणि त्यांच्या पतींना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा विपणन व्यवस्थापक अमोल काटकर यांनी आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना दिली. यापैकी चिपळूणमधील कृषी सखी मनस्वी भडवळकर यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
कृषी सखी म्हणून मी काम करते. महिलांना परसबागा कसे करायचे किंवा सेंद्रिय शेती कशी करायची हे शिकवलं. तसंच मी नाचणीचे प्रोडक्ट वगैरे तयार करतो. दिल्लीसाठी पर्यासाठी येण्यासाठी जी संधी मिळाली ती सीओ सरांमार्फत तसेच आपल्या उमेद अभियानामार्फत हे शक्य झालं. नाहीतर इतर वेळेस हे शक्य झालंच नसतं. मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या 39 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी आणि 4 पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पालघर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उप अधीक्षक अनिल लाड, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, नांदेड पोलीस नियंत्रण कक्षातील सहाय्यक उपनिरीक्षक संजय जोशी आणि हेड कॉन्स्टेबल दिलीप राठोड आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आलं आहे. देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसंच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सुलेखनकार अच्युत पालव, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्वगायिका जसपिंदर नरुला, ज्येष्ठ बासरीवादक रानेंद्र भानू मुजुमदार आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना, व्यापार आणि उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहा. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चितमपल्ली यांना तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 15वा राष्ट्रीय मतदार दिन काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक 2024 सर्वांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात देशात राज्याचा गौरव होत आहे ही आपल्याकरता अभिमानाची बाब आहे असं प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी काल पुण्यातील राज्यस्तरीय कार्यक्रमात बोलताना केलं. राज्यातील 1,00,000 अधिक मतदान केंद्रांमध्ये काम करणारे शासकीय यंत्रणेचे सुमारे 16,00,000 कर्मचारी सत्कारास पात्र आहेत असंही डॉ कुलकर्णी म्हणाले. मतदारांमधील उदासीनता कमी करण्याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे यावर पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भर दिला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. कोल्हापूरमध्ये जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती तर सांगली इथं अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन जनजागृती अभियान राबवण्यात आलं तर कळमनुरी इथं रांगोळीतून मतदान जनजागृती करण्यात आली. 2024 विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान केलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील गावांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातील तरसवाडी या गावाला सर्वाधिक 95% मतदानाबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी 30 जानेवारीला पुण्यात होणाऱ्या विश्व मराठी संमेलनात सर्वांचा विशेषतः पुणेकरांचा सहभाग महत्वाचा असल्याचं प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं.
हे विश्व मराठी संमेलन हे पुणेकरांचं आहे आणि पुणेकरांनी हे विश्व संमेलन करत असताना आपल्या सगळ्यांचा सहभाग हा आमच्या सोबत असावा ही सुरुवातीलाच मला आपल्याला विनंती करायची आहे. 2,50,000 पुस्तकं आम्ही मुंबईमधनं घेऊन येणार आहोत. तुम्ही आणलेली पुस्तकं द्यायची आणि त्यातली पुस्तकं घेऊन जायची हा आदान प्रदानाचा कार्यक्रम आहे. फक्त शासन म्हणून हे कार्यक्रम होत नाहीत तर पुण्यातल्या प्रत्येक मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन हे आम्हाला मराठी विश्व संमेलन करायचं आहे आणि म्हणून नवीन नवीन कल्पना देखील आल्या. जी व्यक्ती रस्त्यावर बसून कित्येक वर्ष पुस्तक विकते मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवते हा देखील माझ्या दृष्टीनं तोडीचा माणूस किंवा व्यक्ती आहे त्याचा देखील सत्कार झाला पाहिजे. ते देखील आपण करतोय. पुढच्या पिढीला मराठी भाषा कळावी त्याचं संवर्धन व्हावं त्याचं जतन व्हावं हा जो माझ्या विभागाचा उद्देश आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही त्या संमेलनाकडे बघतोय.
रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्थानकावर जलद आणि अतिजलद गाड्यांना थांबा दिला जावा ही रोहेकरांची मागणी आता पूर्ण झाली आहे. 10 जलद आणि अतिजलद गाड्यांना रोहा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते काल याचा शुभारंभ करण्यात आला. यापुढे रोहा स्थानकावर कोचुवेली इंदोर एक्सप्रेस कोयमतूर हिसार एक्सप्रेस कोचुवेली चंदीगड एक्सप्रेस दादर तिरुनेलवली एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस यासह 10 गाड्या थांबणार आहेत. नंदुरबारमध्ये दंगली होऊ नयेत म्हणून पोलीस दल आता पुढे सरसावलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक संघटनांच्या मदतीनं आयोजित मोहल्ला बैठकींमधून युवकांच्या प्रबोधनाची मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हाती घेतली आहे. क्रिकेट 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल चेन्नई इथं भारतानं इंग्लंडवर 2 गडी राखून रोमांचक विजय मिळवला आणि मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 165 धावा केल्या. भारतानं शेवटच्या षटकापर्यंत 8 गडी गमावून हे लक्ष्य पार केलं. हवामान राज्यात सर्वत्र आज हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक सुसंगत प्रशासन आणि प्रभावी प्रशासनाच्या दिशेनं परिवर्तनकारी पाऊल असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसंच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. 15वा मतदार दिन राज्यभरात उत्साहात साजरा. विश्व मराठी संमेलनात सर्वांनी सहभागी होण्याचं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं आवाहन आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताची इंग्लंडवर विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.